खंड तिसरा प्रकरण तिसरे कसोटी। आगबोट धक्क्याला लागली, उतारू उतरले, पण माझ्या बाबतीत मिस्टर एस्कमनी कप्तानाला कळविले होते की गांधींना व त्यांच्या कुटुंबाला सायंकाळी उतरवा। त्यांच्याविरुद्ध गोरे लोक फार चिडले आहेत व त्यांचा जीव धोक्यात आहे। धक्क्यावरील सुपरिटेंडंट टॅटम त्यांना संध्याकाळी घेऊन जातील। कप्तानाने त्या निरोपाची खबर मला दिली, मी त्याप्रमाणे कबूल केले, पण हा निरोप मिळाल्याला अर्धा तासही झाला नसेल इतक्यात मिस्टर लॉटन आले आणि कप्तानाकडे जाऊन म्हणाले, जर मिस्टर गांधी माझ्याबरोबर यायला तयार असतील तर मी त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जाऊ इच्छितो। बोटीच्या एजंटाचा वकील या नात्याने मी तुम्हाला सांगतो की मिस्टर गांधींसंबंधी जो निरोप तुम्हाला मिळाला आहे त्यातून तुम्ही मुक्त आहात। कप्तानाला याप्रमाणे सांगून मिस्टर लॉटन माझ्याकडे आले आणि माझेपाशी पुढील अर्थाचे बोलले, जर तुम्हाला जीवाची भीती वाटत नसेल तर माझी इच्छा आहे की मिसेस गांधी व मुले यांनी गाडीतून रुस्तुमजी शेटकडे जावे आणि तुम्ही व मी राजरस्त्याने चालत जावे। तुम्ही अंधार पडल्यानंतर गुपचूप शहरात शिरावे हे मला बिलकुल आवडत नाही। मला वाटते की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही। आता सर्वत्र शांतता आहे, गोरे लोक सर्व आपापल्या ठिकाणी निघून गेले आहेत, पण काही असले तरी तुम्ही लपून प्रवेश करूच नये असा माझा अभिप्राय आहे। मी कबूल झालो। माझी धर्मपत्नी व मुले गाडीतून रुस्तुमजी शेटकडे गेली आणि सुखरूप पोचली। मी कप्तानाचा निरोप घेऊन मिस्टर लॉटन बरोबर उतरलो। रुस्तुमजी शेटचे घर सुमारे 2 मैल अंतरावर असावे। आम्ही आगबोटीतून उतरलो तोच कित्येक पोरांनी मला ओळखून काढले आणि गांधी गांधी असा पुकारा केला। लगेच 2-4 इसम जमले आणि ओरडा मोठ्याने सुरू झाला। जमाव मोठा होणार असे दिसताच मिस्टर लॉटननी रिक्षा मागवली। मला तिच्यात बसणे कधीही आवडत नसे, हा माझा पहिलाच अनुभव होता, पण पोरे कसली बसू देतात। त्यांनी रिक्षावाल्याला धमकी दिली तेव्हा तो चालता झाला। आम्ही पुढे चाललो, जमाव वाढत चालला, चांगली गर्दी झाली। पहिल्या प्रथम त्या जमावाने मला मिस्टर लॉटन पासून वेगळा पाडला। मग माझ्यावर धोंड्यांचा व कुचक्या अंड्यांचा वर्षाव सुरू झाला। एकाने माझी पगडी उडवून दिली, लाथा सुरू झाल्या, मला घेरी आली। मी जवळच्या घराची जाळी धरून दम खाल्ला, तिथे उभे राहता येण्याजोगे नव्हतेच, तडाके बसू लागले। इतक्यात तेथील पोलीस सुपरिटेंडंटची बायको मला ओळखीत असे, ती त्या रस्त्यानेच चालली होती। मला पाहताच ती माझ्या बाजूला येऊन उभी राहिली। ऊन नव्हते तरीही तिने आपली छत्री उघडून धरली, त्यामुळे जमाव काहीसा नरम आला। आता मार द्यायचा तर मिसेस अलेक्झांडरला चुकवून द्यावा लागणार। यापूर्वीच कोणी हिंदी तरुण मला मार बसताना पाहून पोलीस ठाण्यावर धावून गेला होता। सुपरिटेंडंट अलेक्झांडरनी एक तुकडी माझ्या सभोवार राहून माझा बचाव करण्यासाठी पाठवली। ती वेळेवर येऊन पोचली। माझा रस्ता पोलीस ठाण्यावरूनच जात होता। सुपरिटेंडंटनी मला ठाण्यामध्येच आश्रय घेण्याबद्दल सुचविले। मी ते नाकारले आणि म्हटले, आपली चूक लक्षात आली की लोक शांत होतील, माझा त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे। त्या तुकडीबरोबर चालून मी पारशी रुस्तुमजींच्या घरी सुखरूप पोचलो। मला पाठीवर गुद्दे बसले होते, रक्त असे एकाच ठिकाणी आले होते। बोटीवरील डॉक्टर दादी बर्जोर तेथेच होते, त्यांनी मला उपचार चांगल्या तऱ्हेने केले। अशा तऱ्हेने आत सर्व शांत होते, पण बाहेर गोऱ्या लोकांनी घराला वेढा दिला होता। सूर्यास्त होऊन गेला, अंधार पडला, हजारो लोक बाहेर ओरड करीत होते आणि गांधीला आमच्या स्वाधीन करा अशा तऱ्हेच्या आरोळ्या उठत होत्या। एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन सुपरिटेंडंट अलेक्झांडर तेथे येऊन पोचले आणि जमावाला धमक्यांनी नव्हे पण विनोद करून आवरून धरू लागले। तरी पण त्यांना आतून काळजी वाटतच होती। त्यांनी मला पुढील आशयाचा निरोप पाठविला, जर तुम्हाला तुमच्या मित्राचे घर व मालमत्ता आणि तुमचे कुटुंब यांचा बचाव व्हायला पाहिजे असेल तर मी सांगेन त्या रीतीने तुम्ही गुप्तपणे या घरातून पळून गेले पाहिजे। एकाच दिवशी मला परस्पर विरुद्ध अशी 2 कामे करण्याचा प्रसंग आला। प्राणावरील संकट जेव्हा काल्पनिकसे वाटत होते तेव्हा मिस्टर लॉटननी मला उघडपणे बाहेर पडण्याचा सल्ला दिला आणि मी तो मान्य केला। जेव्हा संकट प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याच्या उलट सल्ला दिला आणि तोही मी मान्य केला। मी स्वतःच्या प्राणावरील संकटाला भ्यालो की मित्राच्या प्राणांवरील व मालमत्तेवरील संकटाला की कुटुंबावरील संकटाला की तिघांनाही ते कोण सांगू शकेल? माझे बोटीवरून हिंमतपूर्वक खाली उतरणे आणि मागून संकट प्रत्यक्ष उभे झाले असता गुप्तपणे पळून जाणे योग्य होते असे तरी कोण निश्चयपूर्वक सांगू शकेल? पण होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल अशा तऱ्हेची चर्चाच निरर्थक आहे. झाली गोष्ट समजून घ्यावी, तिच्यापासून घेता येईल तो धडा घ्यावा एवढ्याचाच उपयोग आहे. अमुक प्रसंगी अमुक मनुष्य काय करील हे निश्चयपूर्वक सांगताच येत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याच्या बाह्याचारावरून त्याच्या गुणांची आपण जी परीक्षा करतो ती अपुरी व अंदाजीच असते ही गोष्ट आपल्या लक्षात येण्यासारखी आहे. कसेही असो, पळण्याच्या तयारीपुढे झालेल्या जखमा मी विसरून गेलो मी हिंदी शिपायाचा पोशाख चढविला. डोक्यावर कदाचित मार बसेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी पितळेचे तबक ठेवले आणि त्याच्यावरून मद्रासी पद्धतीचा मोठा फेटा लपेटला. बरोबर दोन डिटेक्टिव्ह होते, त्यापैकी एकाने हिंदी व्यापाऱ्याचा पोशाख केला, स्वतःचे तोंड हिंदी माणसाच्या तोंडाप्रमाणे रंगवले. दुसऱ्या इसमाने कसला पोशाख केला ते मला आता स्मरत नाही. आम्ही बाजूच्या गल्लीतून जवळच्या एका दुकानात शिरलो आणि गोदामात रचलेल्या गुणींच्या राशीवरून अंधारातल्या अंधारात चढून जाऊन दुकानाच्या दरवाजाने बाहेरच्या घुळक्यातून पसार झालो. रस्त्याच्या नाक्यावर गाडी उभी होती. तीत मला बसवून पूर्वीच्याच ज्याचा आश्रय घेण्याबद्दल सुप्रिटेंडंट अलेक्झांडरनी सुचवले होते त्या ठाण्यावर ते घेऊन गेले. मी सुप्रिटेंडंट अलेक्झांडरचे त्याचप्रमाणे गुप्त पोलिसांच्या अंमलदाराचे उपकार मानले. अशा तऱ्हेने एकीकडून मला पळवून नेत असता दुसरीकडे सुप्रिटेंडंट अलेक्झांडर त्या घुळक्याला गाणे सांगत होते. त्या गाण्याचे भाषांतर असे, चला फाशी द्यायला चिंचेच्या झाडावर गांधीला. जेव्हा मी सुखरूप ठाण्यावर पोचल्याची बातमी सुप्रिटेंडंट अलेक्झांडरला मिळाली तेव्हा ते त्या जमावाला म्हणाले, तुमची शिकार तर या दुकानातून जीवानिशी पळून गेली. टोळीपैकी कित्येक संतापले, कित्येक हसू लागले, पुष्कळांना ते खरेच वाटेना. तर मग तुमच्यातून ज्यांना नेमाल त्यांना मी आत घेऊन जातो, त्यांनी तपासून पहावे. जर तुम्हाला गांधी सापडला तर त्याला तुमच्या स्वाधीन करीन, नाही सापडला तर तुम्ही घरी जावे. तुम्ही पारशी रुस्तमजीच्या घराला आग लावणार नाही की गांधीच्या बायकापुरांना दुखापत करणार नाही याबद्दल मला खात्री आहे, सुपरिटेंडंट अलेक्झांडर म्हणाले. टोळीने प्रतिनिधी नेमले. प्रतिनिधींनी टोळीला निराशाजनक अहवाल दिला. सर्वजण सुपरिटेंडंट अलेक्झांडरची समयसूचकता व चातुर्य वाखाणीत, तर कित्येक जण दातोट खात आपापल्या घरोघरी गेले. मरहूम मिस्टर चेंबरलेननी माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर खटला चालविण्याबद्दल व मला न्याय मिळेलसे करण्याबद्दल तार पाठविली. मिस्टर एस्कमनी मला आपल्याकडे बोलवून नेले. मला झालेल्या दुखापतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले, तुमच्या केसाला धक्का लागलेला मला पसंत पडणार नाही, हे तुम्ही खरे मानालच. मिस्टर लॉटनचा सल्ला स्वीकारून तुम्ही लगेच उतरून जाण्याचे धाडस केले तसे करण्याचा तुम्हाला हक्क होताच, पण माझ्या निरोपाला मान दिला असता तर हा दुःखद प्रसंग बनला नसता. आता जर तुम्ही हल्ला करणाऱ्यांना ओळखू शकाल तर त्यांना पकडून त्यांच्यावर काम चालविण्यास मी तयार आहे. मिस्टर चेंबरलेनचीही तशी मागणी आहे. मी जबाब दिला, कोणावरही काम चालवायचे नाही. हल्ला करणाऱ्यांपैकी एक दोघांना कदाचित मी ओळखू शकेन, पण त्यांना शिक्षा करवून मला काय मिळणार? शिवाय हल्ला करणाऱ्यांचा मी दोषही काढित नाही. त्यांना असे भासविण्यात आले की मी हिंदुस्थानात अतिशयोक्ती करून नाताळच्या गोऱ्या लोकांची नालस्ती केली. ही गोष्ट त्यांना खरी वाटली आणि ते संतापले, तर त्यात नवल काय? खरा दोष वरच्या लोकांचा, आणि मला म्हणू द्याल तर तुमचाही म्हटला पाहिजे. तुम्ही लोकांना योग्य मार्गाने नेऊ शकत होता, पण तुम्ही सुद्धा रॉयटरची तार खरी मानली आणि मी अतिशयोक्ती केली अशी समजूत करून घेतली. मला कोणावरच काम चालवायचे नाही. खरी गोष्ट बाहेर आली आणि लोकांना समजली म्हणजे त्यांचा त्यांनाच पश्चाताप होईल. तर मग तुम्ही मला ही गोष्ट लिहून द्याल? मला त्याप्रमाणे मिस्टर चेंबरलेनना तार करावी लागेल. तुम्ही घाईघाईने काही लिहून द्यावे असे मी म्हणत नाही. तुम्ही मिस्टर लॉटनना व इतर मित्रांना विचारून जे योग्य वाटेल ते करावे अशी माझी इच्छा आहे. एवढे मात्र मी कबूल करतो की जर तुम्ही हल्ला करणाऱ्यांवर काम चालविले नाही तर सर्व स्थिरस्थावर करणे मला फार सोपे जाईल आणि तुमची प्रतिष्ठा तर खात्रीने वाढेलच. मी जबाब दिला, या बाबतीतील माझे विचार ठरून गेलेले आहेत. मला कोणावरच काम चालवावयाचे नाही हा निश्चय आहे. त्या अर्थी मी येथेच तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. असे म्हणून मी योग्य मजकुराचे पत्र लिहून दिले.